नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विधान परिषदेच्या सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड. 2024-25 पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी घेणार असल्याचं आयसीसीकडून स्पष्ट. आता सविस्तर बातम्या. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी फेटाळून लावला. सभापतींची प्रतिष्ठा डागाळण्याच्या उद्देशानं अत्यंत घाईगडबडीत आणलेल्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचं उपसभापतींनी सांगितलं. घटनात्मक संस्थांवर चिखलफेक करणं हाच या प्रस्तावाचा उद्देश असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात कालही व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या मुद्द्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदार फागनो कोन्याक यांनी खासदार राहुल गांधी यांच्या सदनाबाहेरच्या आक्षेपार्ह वर्तनाबाबत सभापतींकडे तक्रार केली. दरम्यान संसद भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसकडून होत असलेल्या अपमानाविरोधात भाजपच्या खासदारांनी आंदोलन केलं, तर बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपचे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत धक्का लागून पडल्यानं जखमी झाले. आपल्याला राहुल गांधी यांचा धक्का लागल्याचा आरोप सारंगी यांनी केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याचा निषेध करत राहुल गांधी यांनी या वर्तनाबद्दल माफी मागावी असं म्हटलं आहे. या धक्काबुक्कीत आपल्यालाही इजा झाल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे केली. या प्रकरणी भाजपनं राहुल गांधी यांच्या विरोधात तर काँग्रेसनं भाजप खासदारांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या समर्थकांनी काल राज्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीसह अनेक ठिकाणी आंदोलनं केली. दरम्यान कोणताही राजकीय पक्ष किंवा खासदारांना संसद भवनाच्या कोणत्याही प्रवेशद्वारासमोर आंदोलन करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत. मागच्या सरकारनं सुरू केलेल्या सर्व योजना आपलं सरकार सुरू ठेवणार असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत उत्तर दिलं. ते म्हणाले,
आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो.
लाडकी बहिणी योजनेतल्या अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्याचं सूतोवाचही त्यांनी केलं. 9 लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आपण देणार असून 3 महिन्यात सौरपंपांची जोडणी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढताना सध्या ईव्हीएमसोबत कार्यरत असलेली व्हीव्हीपॅट यंत्रणा म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेतल्यासारखंच असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदानाच्या टक्क्याबाबत, टपाली मतदानाबाबत तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर घेतलेल्या आक्षेपांचं मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उदाहरण देत निरसन केलं. जनतेनं दिलेला कौल विरोधकांनी स्वीकारावा असं आवाहनही त्यांनी केलं. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला उत्तर दिलं. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची असून आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. परभणी आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला तसंच संतांच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनेबाबत विधानसभेत बोलत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम शिंदे यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. वर्ष 2024-25 पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7,490 कोटी 24 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा समावेश आहे. पुरवणी मागण्यांवरील मुद्द्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी या चर्चेत सहभागी होत आपल्या मतदारसंघातल्या विविध रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश निघून 5 महिने उलटून गेल्यावरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याकडे लक्ष वेधलं. विहित मुदतीत काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं 20% शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल स्पष्ट केलं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानसह भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा समावेश आहे. स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पुढच्या वर्षी भारतात होणारी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा तसंच 2026 भारत श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकातल्या भारत पाक सामन्यांसाठी हाच नियम लागू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात येत्या मंगळवारपर्यंत सुशासन सप्ताह राबवण्यात येत आहे. या सुशासन सप्ताहात जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केलं आहे.
हा जो सप्ताह आहे तो केंद्र सरकारने साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सप्ताहामध्ये ज्या काही सर्वसामान्य जनतेच्या गोरगरिबांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या तक्रारींचं निपटारा करायचा आहे. मी आपल्या जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करते की आपण या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील, ज्या विभागाशी संबंधित असतील, त्या विभागाशी आपण संपर्क करावा.
हिंगोली जिल्ह्यात कालपासून 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह पाळला जात आहे. काल पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे नागरिकांची सनद वाचनानं या सप्ताहास प्रारंभ झाला. आज याअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयामार्फत सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग परिसरातल्या कुरनूर पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी मंजूर निधीपैकी 13,97,00,000 रुपये निधी उपलब्ध झाला आहे. 10 गावातल्या 3,643 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान टेंभुर्डी लातूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारनं 574 कोटी रुपये मंजूर केले आहेत. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं. केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये देश का प्रकृती परीक्षण अभियानाचा पहिला टप्पा राबवण्यात येत आहे. धाराशिवच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाकडूनही शहराच्या विविध भागात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांनी नागरिकांना या अभियानात आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. जालना तालुक्यात इंदेवाडी इथं जमिनीच्या फेरदुरुस्तीसाठी 20,000 रुपये लाच घेणाऱ्या तलाठ्यास जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. शिवदास प्रेमसिंग पवार असं या तलाठ्याचं नाव आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि विधान परिषदेच्या सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.